आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवर भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार असून महाराष्ट्र त्यासाठी आवश्यक इकोसिस्टीम उभारत आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII आयोजित वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2026 अंतर्गत झालेल्या व्हिजन फॉर इंडिया @100 परिसंवादात आज ते बोलत होते. भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असून 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अभूतपूर्व वेगानं गुंतवणूक होत असल्याचं स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर आणि मेट्रो प्रकल्पांमुळे राज्याचा आर्थिक भूगोल बदलत आहे. महाराष्ट्र देशातल्या 60% डेटा सेंटर्सचं केंद्र असून EV, AI, सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्समध्ये राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर देशाचं लॉजिस्टिक हब, तर गडचिरोली 2032 पर्यंत भारतातील सर्वात मोठा ग्रीन स्टील उत्पादक जिल्हा बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी CII महासंचालक इंद्रजीत बॅनर्जी उपस्थित होते. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण या संदर्भात म्हणाले,
कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी. और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
देशात पेट्रोलियम पदार्थांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या IIT मुंबईच्या चमूचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या TCS मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. नाशिकमधल्या TCS कंपनीतल्या प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. शुक्रवारी आयोगानं हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. या प्रकरणातल्या पीडित पॉश समितीचे सदस्य पोलीस आणि इतर संबंधितांशी चर्चा करून आयोगाच्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं काटकसरीचं आवाहन तसंच इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. त्यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95 रुपये 31 पैसे मोजावे लागत होते. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. धर्मशाला इथे HPCA मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये यंदापासून 2री, 3री, 4थी आणि 6वीचा नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्यासाठी बालभारती नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करणार आहे. पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे. राज्यातल्या चित्रपट उद्योगाला चालना देण्याबरोबरच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठीच्या प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी 3 तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले आहेत. ते आज हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांबरोबर घेतलेल्या बैठकीत बोलत होते. या समितीनं देशातले विविध राज्य तसंच परदेशात चित्रपट उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून 3 महिन्यात अहवाल सादर करावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी आणि निर्माते उपस्थित होते. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.